नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। गांव खेड्यांचे रुपांतरण समृद्धी आणि संधीचे उजवाडाचे केंद्र म्हणून करपाक तशेंच ग्रामीण भारताक सक्षम करपाक केंद्र सरकार प्राधान्य दिता अशें मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायलां। प्रधानमंत्र्या हस्तुकीं आयज नवी दिल्लींत ग्रामीण भारत महोत्सवाचें उक्तावण जालें, त्या वेळार ते उलयताले। 2014 वर्सा सावन केंद्र सरकार शेगीत ग्रामीण भारताच्या उदरगती खातीर कार्यरत असून लोकांक प्रतिश्ठेचे जिवीत मेळून दिवपा खातीर सरकाराचे यत्न आशिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगले। देशातल्या दरेक गावात सगळ्यो गरजेच्यो सुविधा आसच्यो ह्या खातीर केंद्र सरकार कित्येक येवजण्यो राबयतात अशेंय तांणी सांगले। ग्रामीण समाजाक स्वयंपूर्ण करपा खातीर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांक 3,00,000 कोटी रुपयांची मजत केल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले। त्याच वरी स्वच्छ भारत अभियान, पीएम आवास, जल जीवन मिशन, नितळ उदकाची वेवस्था, निरामय जिविता खातीर भलायकी सेवा ह्या सारक्यो येवजण्यो सुरू असून केंद्रीय मंत्रिमंडळान निकतीच प्रधानमंत्री पीक विमो येवजणेक आनी एका वर्साची मुजत वाडयल्या। फाटल्या 10 वर्सांनी शेतकी रिणांच्या रकमेत 3 पटीन वाड जाल्या। आतां जनावरां पोसप्यांक आनी नुस्तें पोसप्यांक किसान क्रेडिट कार्डां दितात अशेंय प्रधानमंत्री मोदी उलयले। प्रधानमंत्र्यांनी ह्या महोत्सवांत वांटेकार जाल्ल्या कारागिरांकडेन संवाद साधलो। ह्या महोत्सवांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हाजीर आशिल्ले। अजमेरातल्या सुफी संत ख्वाजा मोहिद्दीन हसन चिश्ती हांच्या दर्ग्यात आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वतीन चादर अर्पण केली। केंद्रीय अल्पसंख्याक वेव्हार मंत्री किरेन रिजिजू हांणी 813व्या उरुसाच्या फाटभुंयेर दर्गा शफिरात चादर अर्पण केली। ह्या वेळार केंद्रीय मंत्री रिजिजू हांणी बुलंद दरवट्यावेल्यान प्रधानमंत्र्यांचो संदेश वाचून दाखयलो। ख्वाजा साहेबांच्या कल्याणकारी विचारांचो संवसारभरात प्रभाव पडला अशें प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हळां। संवसारभरातल्या लोकां मदीं मोग आनी समरसताय पातळपाची सुफी संतांचेर खोल विश्वास आसा। केंद्रीय मंत्री रिजिजू हांणी यात्रेकरांकडेन दर्ग्याचे वेब पोर्टल आनी गरीब नवाब एपोचा लेगीत शुभारंभ केलो। ह्या वेळार केंद्रीय राज्यमंत्री भागीरथ चौधरी, भाजपा अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी, अल्पसंख्याक मंत्र्यांचे सचिव डॉ चंद्रशेखर कुमार ह्या वेळार हाजीर आशिल्ले। भारतात ग्रामीण गरिबीचे प्रमाण 2011-12 वर्सा 25.60% आशिल्ले, ते 2023-24 अर्थीक वर्सा 4.68% मेरेन खूब उणें जालां अशें भारतीय स्टेट बँकेच्या संशोधनांत म्हळां। बिहारात 10वे आनी निमाणे शीख गुरु गोविंद सिंग हांच्या 398व्या जयंती निमतान प्रकाश पर्वाचो 3 दिसांचो उत्सव आयज पटना शारांतल्या तख्त श्री हरिमंदीर साहिबात सुरू जालो। तख्त श्री हरिमंदीर साहिब ही खलसा पंथाच्या संस्थापक गुरू गोविंद सिंग महाराज हांच्या जल्माचे स्थळ। आयज हे निमतान सकाळी तख्त श्री हरिमंदीर साहिबा कडल्यान एक व्हडली प्रभात फेरी काढली, जी गुरू का बाग आनी पाटना साहिब स्टेशन पाटना शारांतल्या वाठारांतल्या हेर जायत्या सुवातींनी वचून तख्त साहिबात सोंपली। प्रकाश पर्व उत्सवाक वांटेकार जावपा खातीर देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांतल्यान आनी विदेशांतल्यान व्हड प्रमाणांत भक्त पटना साहिबात येताले। भारतीय हवामान विभागांत आयज पूर्व उत्तर प्रदेशांतल्या कांय वाठारांनी कुडकुड्याच्या शियांचो अदमास उक्तायला। पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, उपहिमालयीन आनी पश्चिम बंगाल आनी सिक्कीमात सकाळी आनी रातच्या वेळार दाट धुके अणभवपाक मेळटा। हवामान विभागान फुडल्या 3 दिसांत वायव्य भारतात उण्यात उणें तापमान 2 ते 3 अंश सेल्सियसांनी लवलव वाडटले असो अदमास उक्तायला। फुडल्या 4 दिसांत उदेंत आनी अस्तंत भारतात उण्यात उणें तापमानांत व्हडलोसो बदल जावचो ना अशें हवामान विभागान कळीत केलां। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नामनेचे शास्त्रज्ञ डॉ राजगोपाल चिदंबरम हांच्या मरणाचेर दुख्ख उक्तायलां। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो।